नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गावकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या डिजिटल मुळाव्या साधन सुविधा प्रवासाक उल्लेखनीय गती मेळ्ळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. एअर ट्रंक हांणी भारतांत सुमार 3,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करपाची आनी 5 गिगावॅट क्षमताय आशिल्ले डेटा सेंटर स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. देशातल्या डिजिटल मुळाव्या साधन सुविधा पर्यावरण प्रणालीत ही एक व्हड प्रस्तावीत गुंतवणूक आसा अशें तांणी नदरेक हाडलें. केंद्रीय पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांच्या वांगडा आयज संवसारीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लींत 18 नमो ऑक्सिजन पार्कांचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला पर्यावरणीय कृतींत भारत संवसारीक फुडारी म्हूण उदेला अशें तांणी ह्या वेळार म्हणले. ह्या निमतान एक पेड मा के नाम ह्या देशभरातल्या मोहिमेक लागून तांणी पर्यावरणीय कार्यावळींची वळेर सुरू केली. भारतीय रिझर्व्ह बँकेन चालू अर्थिक वर्सा सलग दुसरे खेपे व्याजदरात बदल करूंक ना. चालू अर्थिक वर्सा खातीर दुसरे द्विमासीक चलन धोरण जाहीर करतना धोरण समितीन एकमतान अल्पकाळ रिणाचो दर रेपो दर 5.25% दवरपाचो आणि तटस्थ भूमिका आपणावपाचो निर्णय घेतला असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आज सांगले.
आफ्टर अ डिटेल्ड असेसमेंट ऑफ द इव्हॉल्विंग मॅक्रो इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डेव्हलपमेंट्स अँड द आउटलुक द एमपीसी वोटेड युनॅनिमसली टू कीप द पॉलिसी रेपो रेट अंडर द लॅप अनचेंज्ड ॲट 5.25%.
पॉलिमर आधारित चलन नोटी संबंधी प्रस्ताव आरबीआयच्या विचाराखाला आसा आणि सध्या हो प्रस्ताव मुळाव्या पावंड्यार आसा असे संजय मल्होत्रा हांणी म्हणला. त्रिपुरातल्या भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय शिमेचेर लंकामुरा शिमेच्या चौकटीचेर रक्षक मेळाव्याक मार्गदर्शन करतना अमित शहा हांणी राष्ट्राची सुरक्षितताय आणि राखण करपाचेर भर दिलो. घुवळी वखदांचो वेव्हार, मनीस तस्करी, गोरवांची तस्करी हेर धोके पुरायपणान ना करपाची गरज आसा असं तांणी म्हणला. तरणाट्यांक घुवळी वखदांच्या व्यसनातल्यान पयस दवरप आनी बनावट चलनावरवी देशाचे अर्थव्यवस्थेक हानी करपी सगळे यत्न आडावप हे तितलेच महत्वाचे आसा असे तांणी सांगले. हब अँड स्पोक मॉडेल वापरून निर्यात आणि प्रमोशन काउन्सिल फॉर हँडीक्राफ्ट नेटवर्कावरवी अमेरिकेतल्या बाजारपेठेकडेन सुमार 100 कारागिरांचो संबंध पयलीच आसा असे केंद्रीय कापड मंत्री गिरीराज सिंग हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत संवसारीक पर्यावरण दिसा निमतान रोप रोयल्या उपरांत ते पत्रकारांकडेन उलयताले. कारागिरांक तांची उत्पादनां थेट गिरायकांक विकपाक मेळोवन दिवन तांकां आदार दिवपा खातीर सरकारान दिल्लीच्या वसंत कुंजातय समर्पीत बाजारपेठ दिल्या. हो उपक्रम तळाव्यान तयार केल्ल्या हस्तकलेचो प्रसार करता आणि जागतिक बाजारात भारताची उपस्थिती वाढोवपा वांगडाच व्होकल फॉर लोकल हो विचार घटमूट करता असे मंत्री गिरीराज सिंग हांणी म्हणला.
जो बसंत कुंज में अवस्थित ये मार्केट है, सरकार ने मुझे ये जमीन दी है आर्टिजन के बढ़ावा के लिए, तो हम इसमें आर्टिजन को अभी स्टॉल लगा रहे हैं, लोकल फॉर भोकल है और दूसरा एकदम पर्यावरण अनुकूल.
कारागिरांची उत्पादनां दाखोवपी प्रदर्शनाक भेट दिवन भारताच्या गिरेस्त हस्तकला दायजाचो प्रसार करपा खातीर तांची कारागिरी आणि योगदानाची तोखणाय गिरीराज सिंग हांणी केली. खेळ. नवव्या फेरयेंत संवसारीक विजेतो गुकेश डोमराजूक हरावन भारताचो प्रज्ञानंद रमेश बाबू नॉर्वे बुद्धिबळ 2024 किताबा खातीर सर्तींत तिगून उरलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून फुडल्या 2 दिसांनी वादळी वारे आणि जोगला सयत पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.